सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये वेळ झाली आहे बर्थडे सेलिब्रेशनची. बऱ्याच लोकांचे आज वाढदिवस असतात. सगळ्यात आधी अंतराला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवायच्या आहेत. अंतराला हॅपी बर्थडे विश करतोय तिचा बेस्ट फ्रेंड प्रशांत. सोबतच कॉल आला होता निखिलचा. निखिलच्या बेस्ट फ्रेंडचा तो आज वाढदिवस नाव आहे त्याचा तुषार. तुषारला सुद्धा हॅपी बर्थडे. आणि प्रतीक सांगतोय की त्याला वाढदिवस सेलिब्रेट करायचा आहे निधीचा, जी त्याची छोटी बहीण आहे. पण निधी सध्या पुण्याला गेलेली आहे. आज तिला यायचं होतं पण आज तिचं येणं जरा अशक्यप्राय दिसतंय. परमेश्वर करो ती लवकरात लवकर येऊन जाओ आणि सेलिब्रेशन बहीण भावाचं सुंदर पद्धतीनं पार पडो. ज्यांचे कोणाचे वाढदिवस आहेत त्यांना हॅपी बर्थडे. अॅनिव्हर्सरीज आहेत त्यांना हॅपी अॅनिव्हर्सरी. तुमच्यासाठी चार ट्रॅक्स येत आहेत थोड्याच वेळात बॅक टू बॅक. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.